जय जय रघुवीर समर्थ। दशक बारावा, समास पहिला, विवेक वैराग्य। श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका, मग ध्यावे परमार्थ विवेका। येधे आळस करू नका विवेकी हो श्रीराम। प्रपंच सांडून परमार्थ कराल, तेने तुम्ही कष्टी व्हाल। प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी श्रीराम। प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला। मग तया करंट्याला परमार्थ कैचा श्रीराम। परमार्थ सांडून प्रपंच करीसी तरी तू येम यातना भोगीसी। अंती परम कष्ट होसी येम यातना भोगिता श्रीराम। साहेब कामास नाही गेला गृहीच सुरवाडो निबैसला। तरी साहेब कुटील तयाला पाहाती लोक श्रीराम। तेव्हा महत्वची गेले दुर्जनाचे हासे झाले। दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे श्रीराम। तैसेची होणार अंती म्हणून भजावे भगवंती। परमार्थाची प्रचीती रोकडी घ्यावी श्रीराम। संसारी असता मुक्त तोची जाणावा संयुक्त। अखंड पाहे युक्तायुक्त विचारणा हे श्रीराम। प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा श्रीराम। म्हणून सावधानपणे प्रपंच परमार्थ चालवणे। ऐसे न करिता भोगणे नाना दुःखे श्रीराम। परनाळी पाहो न उचले जीवसृष्टी विवेके चाले। आणि पुरुष होऊन भ्रमले यासी काय म्हणावे श्रीराम। म्हणून असावी दीर्घ सूचना अखंड करावी चालना। पुढील होणार अनुमाना आणून सोडावे श्रीराम। सुखी असतो खबरदार दुःखी होतो बेखबर। ऐसा हा लौकिक विचार दिसतची आहे श्रीराम। म्हणून सर्व सावधान धन्यतयाचे महिमान। जनी राखे समाधान तोची एक श्रीराम। चालणेचा आळस केला तरी अवचिता पडेल घाला। ते वेळे सावरायाला अवकाश कैचा श्रीराम। म्हणून दीर्घ सूचनेचे लोक त्यांचा पहावा विवेक। लोकाकरिता लोक शहाणे होती श्रीराम। परी ते शहाणे ओळखावे गुणवंतांचे गुण घ्यावे। अवगुण देखोन सांडावे जनामध्ये श्रीराम। मनुष्य पारखूर आहे ना आणि कोणाचे मन तोडिना। मनुष्य मात्र अनुमाना आणून पाहे श्रीराम। दिसे सकळास सारिखा पाहाता विवेकी नेटका। कामी निकामी लोका बरे पाहे श्रीराम। जाणून पाहिजेत सर्व हीच तयाचे अपूर्व। ज्याचे त्यापरी गौरव राखो जाणे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे। विमळ लक्षण नाम समास पहिला। श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक बारावा, समास दुसरा, प्रत्यय निरूपण। श्रीराम एका संसारासी आले हो। स्त्री पुरुष निस्पृह हो। सुतितपणे पाहो अर्थांतर श्रीराम। काये म्हणते वासना काये कल्पिते कल्पना। अंतरीचे तरंग नाना प्रकारे उठती श्रीराम। बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे। मनासारिखे असावे सकळ काही श्रीराम। ऐसे आहे मनोगत तरी ते काहीच न होत, बरे करिता अकस्मात वाईट होते श्रीराम। एक सुखी एक दुखी प्रत्यक्ष वर्तते लोकी, कष्टी होऊन या शेखी प्रारब्धावरी घालती श्रीराम। अचूक येत न करवेना म्हणून केले ते सजेना, आपला अवगुण जाणवेना काही केल्या श्रीराम। जो आपला आपण नेणे तो दुसऱ्याचे काये जाणे, न्याये सांडिता दैन्यवाणे होती लोक श्रीराम। लोकांचे मनोगत कळेना लोकांसारिखे वर्तवेना, मूर्खपणे लोकी नाना कळह उठती श्रीराम। मग ते कळो वाढती परस्परे कष्टी होती, प्रयत्न राहाता अंती श्रमची होये श्रीराम। ऐसी नवे वर्तणूक परीक्षावे नाना लोक, समजले पाहिजे नेमक ज्यांचे त्यापरी श्रीराम। शब्द परीक्षा अंतर परीक्षा काही एक कळे दक्षा, मनोगत न तद्रक्षा काय कळे श्रीराम। दुसऱ्यास शब्द ठेवणे आपला कई पक्ष घेणे, पाहो जाता लौकिक लक्षणे बहुतेक ऐसी श्रीराम। लोकी बरे म्हणाया कारणे भल्यास लागते सोसणे, नो सोसिता भंडवणे सहजची होये श्रीराम। आपणास जे मानेना तेथे कदापि राहावेना, उरीत तोडून जीवेना कोणी येके श्रीराम। बोलतो खरे चालतो खरे त्यास मानती लहान थोरे, न्याये अन्याये परस्परे सहजच कळे श्रीराम। लोकास कळेना तवरी विवेके क्ष्मा जो न करी, तेणे करिता बराबरी होत जाते श्रीराम। जवरी चंदन झिजेना तव तो सुगंध कळेना, चंदन आणि वृक्षनाना सगट होती श्रीराम। जव उत्तम गुण न कळे तो या जन्माश काये कळे, उत्तम गुण देखता निवळे जगदांतर श्रीराम। जगदांतर निवळत गेले जगदांतरी सख्य झाले, मग जाणावे वोळले विश्वजन श्रीराम। जनी जनार्दन वोळला तरी काये उणे तयाला, राजी राखावे सकळाला कठीण आहे श्रीराम। पेरले ते उगवते उसिणे द्यावे घ्यावे लागते, वर्म काढिता भंगते परांतर श्रीराम। हे आवघे आपणापासी येथे बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी क्षणक्षणा श्रीराम। खळ दुर्जन भेटला क्षमेचा धीर बुडाला, तरी मोनेची स्थळ त्याग केला पाहिजे साधके श्रीराम। लोक नाना परीक्षा जाणती अंतर परीक्षा नेणती, तेणे प्राणे करंटे होती संदेह नाही श्रीराम। आपणास आहे मरण म्हणून राखावे बरेपण, कठीण आहे लक्षण विवेकाचे श्रीराम। थोर लहान समान आपले पारिखे सकळजन, चढते वाढते सनेधान करिता बरे श्रीराम। बरे करिता बरे होते हे तो प्रत्ययास येते, आता पुढे सांगावे ते कोणास काये श्रीराम। हरिकथा निरूपण बरेपणे राजकारण, प्रसंग पाहिल्याविण सकळ खोटे श्रीराम। विद्या उदंडची शिकला प्रसंग मान चुकत चिगेला, तरी मगतये विद्येला कोण पुसे श्रीराम। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे प्रत्यय निरूपण नाम समास दुसरा, श्रीराम श्रीराम श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। दशक बारावा समास तिसरा भक्त निरूपण। श्रीराम पृथ्वीमध्ये बहुत लोक तेही पाहावा विवेक, इहलोक आणि परलोक बरा पाहावा श्रीराम। इहलोक साधाया कारणे जाणत्याची संगती धरणे, परलोक साधाया कारणे सद्गुरु पाहिजे श्रीराम। सद्गुरु पुकाशी काये पुसावे हेही कळेना स्वभावे, अनन्य भावे एक भावे दोन्ही गोष्टी पुसाव्या श्रीराम। दोन्ही गोष्टीच्या कोण देव कोण आपण कोण, या गोष्टीचे विवरण केलेच करावे श्रीराम। आधी मुख्य तो देव कोण, मग आपण भक्त तो कोण, पंचीकरण महावाक्य विवरण केलेच करावे श्रीराम। सकळ केलियाचे फळ शाश्वत ओळखावे निश्चळ, आपण कोण हा केवळ शोध घ्यावा श्रीराम। सारासार विचार घेता पदास नाही शाश्वतता, आधी कारण भगवंता ओळखिले पाहिजे श्रीराम। निश्चळ चंचळ आणि जड अवघा मायेचा पवाड, यामध्ये वस्तू जाड जाणार नाही श्रीराम। ते परब्रह्म धुंडावे विवेके त्रैलोक्य हिंडावे, माईक विचारे खंडावे परीक्षवंती श्रीराम। खोटे सांडून खरे घ्यावे परीक्षवंती परीक्षावे, मायेचे अवघेच जाणावे रूप माईक श्रीराम। पंचभूतिक हे माया माईक जाये विलया, पिंड ब्रह्मांड अष्टकाया नाशिवंत श्रीराम। दिसेल तितुके नासेल, उपजेल तितुके मरेल, रचेल तितुके खचेल रूप मायेचे श्रीराम। वाढेल तितुके मोडेल, येईल तितुके जाईल, भूतास भूत खाईल कल्पांत काळी श्रीराम। देहधारक तितुके नासती हे तो रोकडी प्रचीती, मनुष्ये विण उत्पत्ती रेत कैचे श्रीराम। अन्न नसता रेत कैचे, वोषधी नसता अन्न कैचे, वोषधी सजीणे कैचे पृथ्वी नसता श्रीराम। आप नसता पृथ्वी नाही, तेज नसता आप नाही, वायो नसता तेज नाही ऐसे जाणावे श्रीराम। अंतरात्मा नसता वायो कैचा, विकार नसता अंतरात्मा कैचा, निर्विकारी विकार कैचा बरे पाहा श्रीराम। पृथ्वी नाही आप नाही, तेज नाही वायो नाही, अंतरात्मा विकार नाही निर्विकारी श्रीराम। निर्विकार जे निर्गुण तेची शाश्वताची खूण, अष्टधा प्रकृती संपूर्ण नाशिवंत श्रीराम। नाशिवंत समजोन पाहिले तो ते अस्ताची नसते झाले, सारा सारे कळोवाले समाधान श्रीराम। विवेके पाहिला विचार मनास आले सारासार, येणे करिता विचार सदृढ झाला श्रीराम। शाश्वत देवतो निर्गुण ऐसी अंतरी बाणली खूण, देव कळला की मी कोण कळले पाहिजे श्रीराम। मी कोण पाहिजे कळले, देह तत्व तितुके शोधिले, मनोवृत्ती चाठाई आले मी तू पण श्रीराम। सकळ देहाचा शोध घेता मी पण दिसेना पाहाता, मी तू पण हे तत्वता तत्वी मावळले श्रीराम। दृश्य पदार्थची वोसरे तत्वे तत्व तेव्हासरे, मी तू पण हे कैचे उरे तत्वता वस्तू श्रीराम। पंचीकरण तत्व विवरण महावाक्ये वस्तू आपण, निसंगपणे निवेदन केले पाहिजे श्रीराम। देवा भक्तांचे मूळ शोधून पाहाता सकळ, उपाधी वेगळा केवळ निरोपाधी आत्मा श्रीराम। मी पण ते बुडाले विवेके वेगळे पण गेले, निवृत्ती पदास प्राप्त झाले उन्मनी पद श्रीराम। विज्ञानी राहिले ज्ञान ध्येये राहिले ध्यान सकळ काही कार्या कारण पाहून सांडिले श्रीराम जन्म मरणाचे चुकले पाप अवघेची बुडाले येम यातनेचे जाले निसंतान श्रीराम निर्बंध अवघाची तुटला विचारे मोक्ष प्राप्त झाला जन्म सार्थकची वाटला सकल काही श्रीराम नाना किंत निवारले धोके अवघेची तुटले ज्ञान विवेके पावन झाले बहुत लोक श्रीराम पतित पावनाचे दास तेही पावन करीती जगास ऐसी हे प्रचित मनास बहुतांसा आली श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे भक्त निरूपण नाम समास तिसरा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक बारावा समास चौथा विवेक वैराग्य निरूपण। श्रीराम महद्भाग्य हाताशी आले परी भोगू नाही जाणितले तैसे वैराग्य उत्पन्न झाले परी विवेक नाही श्रीराम आदळते आफळते कष्टी होते दुःखी होते ऐकते देखते येते वैराग्य तेणे श्रीराम नाना प्रपंचाच्या गुवोढी नाना संकटे सांकडी संसार सांडून देशधडी होये तेणे श्रीराम तो चिंते पासून सुटला पराधेन ते पासून पळाला दुःख त्यागे मोकळा झाला रोगी जैसा श्रीराम परी तो होऊ नये मोकाट नष्ट भ्रष्ट आणि चाट सीमाच नाही सैराट गुरु जैसे श्रीराम विवेके विण वैराग्ये झाले तरी अविवेके अनर्थी घातले अवघे व्यर्थची गेले दोहीकडे श्रीराम ना प्रपंच ना परमार्थ अवघे जिणेची झाले व्यर्थ अविवेके अनर्थ ऐसा केला श्रीराम का व्यर्थची ज्ञान बडबडिला परी वैराग्य योग घडला जैसा कारागृही अडकला पुरुषार्थ सांगे श्रीराम वैराग्ये विण ज्ञान तो व्यर्थची साभिमान लोभदंभे घोळसून कासा विसकेला श्रीराम स्वान बांधले तरी भुंके तैसा स्वार्थमुळे थिंके पराधिग देखो नसके स्वाभिमाने श्रीराम हे येके विण येक तेणे उगाच वाढे शोक आता वैराग्य आणि विवेक योग ऐका श्रीराम विवेके अंतरे सुटला वैराग्ये प्रपंच तुटला अंतर्बाह्य मोकळा झाला निस्संग योगी श्रीराम जैसे मुखे ज्ञान बोले तैसीच सवे क्रिया चाले दीक्षा देखो निचक्कित झाले सुचिस्मंत श्रीराम आस्था नाही त्रैलोक्याची स्थिती बाणली वैराग्याची येत्न विवेक धारणेची सीमा नाही श्रीराम संगीत रसाळ हरिकीर्तन ताळबद्ध तानमान प्रेमळ आवडीचे भजन अंतरापासनी श्रीराम तत्काळची सन्मार्ग लागे ऐसा अंतरी विवेक जागे वगतृत्व करिता न भंगे साहित्य प्रत्ययाचे श्रीराम सन्मार्गे जगास मिळाला म्हणजे जगदीश बोळला प्रसंग पाहिजे कळला कोणी एक श्रीराम प्रखर वैराग्य उदासीन प्रत्ययाचे ब्रह्मज्ञान स्नान संध्या भगवत भजन पुण्यमार्ग श्रीराम विवेक वैराग्य ते ऐसे नुसते वैराग्य हे कांड पिसे शब्द ज्ञान येळीलसे आपणची वाटे श्रीराम म्हणवन विवेक आणि वैराग्य तेची जाणिजे महद्भाग्य रामदास म्हणे योग्य साधू जाणती श्रीराम इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे विवेक वैराग्य नाम समास चौथा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ। दशक बारावा समास पाचवा आत्मनिवेदन। श्रीराम रेखेचे गुंडाळे केले मातृकाक्षरी शब्द झाले शब्द मेळवून चाले श्लोक गद्य प्रबंध श्रीराम वेदशास्त्रे पुराणे नाना काव्ये निरूपणे ग्रंथभेद अनुवादने किती म्हणोनी श्रीराम नाना ऋषी नाना मते पाहो जाता असंख्याते भाषा लिपी जेथे तेथे काय उणे श्रीराम वर्गरुचा श्रुती स्मृती अधे स्वर्ग स्तबक जाती प्रसंगमाने समास पोथी बहुधा नामे श्रीराम नाना पदे नाना श्लोक नाना बीर नाना कडक नाना साख्या दोहडे अनेक नामाभिधाने श्रीराम डफ गाणे माची गाणे दंडी गाणे कथा गाणे नाना माने नाना जसने नाना खेळ श्रीराम ध्वनी घोष नाद रेखा चहु वाचा मध्ये देखा वाचा रूपे ही ऐका नाना भेद श्रीराम उन्मेष परा ध्वनी पश्यंती नाद मध्यमा शब्द चौथी वैखरी पासून उमटती नाना शब्द रत्ने श्रीराम अकार उकार मकार अर्धमात्राचे अंतर औटमात्रा तदनंतर बावन मातृका श्रीराम नाना भेद राग ज्ञान नृत्य भेद तानमान अर्थभेद तत्वज्ञान विवंचना श्रीराम तत्वामध्ये मुख्य तत्व ते जाणावे शुद्ध सत्व अर्थमात्रा महत्तत्व मूळ माया श्रीराम नाना तत्वे लहान थोरे मिळोन अष्टही शरीरे अष्टधा प्रकृतीचे वारे निघोन जाते श्रीराम वारे नसता जे गगन तैसे परब्रह्म सगन अष्टदेहाचे निरशन करून पाहावे श्रीराम ब्रह्मांड पिंड उभार पिंड ब्रह्मांड संहार दोही वेगळे सारासार विमळ ब्रह्म श्रीराम पदार्थ जड आत्मा चंचळ विमळ ब्रह्म हे निश्चळ विवरो न विरे तत्काळ तद्रूप होये श्रीराम पदार्थ मने काया वाचा मीहा अवघची देवाचा जड आत्मनिवेदनाचा विचार ऐसा श्रीराम चंचळ करता तो जगदीश प्राणी मात्र त्याचा अंश त्याचा तोची आपणास ठाव नाही श्रीराम चंचळ आत्मनिवेदन याचे सांगितले लक्षण करता देवतो आपण कोठेच नाही श्रीराम चंचळ चळे स्वप्नाकार चंचळ देवतो निराकार आत्मनिवेदनाचा प्रकार जाणिजे ऐसा श्रीराम ठावची नाही चंचळाचा तेथे आधी आपण कैचा निश्चळ आत्मनिवेदनाचा विवेक ऐसा श्रीराम तीही प्रकारे आपण नाही नाही द्विजेपण आपण नसता मीपण नाहीच कोठे श्रीराम पाहाता पाहाता अनुमानले कळता कळता कळो आले पाहाता अवघेच निमांत झाले बोलणे आता श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे आत्मनिवेदन नाम समास पाचवा श्रीराम 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 जय जय रघुवीर समर्थ।